या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. सद्भक्त अक्षय गरवारे प्रार्थना सादर करतोय.
अनन्यता मज घडो अनन्यता मज घडो स्वनंद रूपी हे मागणे करी कृपा सदा स्वरूपी जीवत्व भाव नढ़े बहुषीण झाला जोडो पाणी शरणागत सद्गुरुला न त्वत्समान देह बुद्धि समूहंता जाणोनिया शरण गा तुझला समर्था तोड़ी विकल्प धरवी मग निश्चयाला जोड़ो निपाणी शरणागत सद्गुरुला दंडी अहंकृति तरीत सुखासी पावे हे अंतरीत गमले मजला स्वभावे शिक्षेसी पात्र सता करिताडनाला जोडो निपाणी शरणागत सद्गुरुला सद्गुरुला सारोनी देह ममता स्मरणात ठेवी हेची अखंड दृढता हृदयी असावी या लागी जीव व्याकुळ असे भुकेला जोडो निपाणी शरणागत सद्गुरुला गर्वासी फार चढ़लो प्रभु जाणिवेने हे सर्वांतरीचे मम स्वामी जाणे अन्याय थोर माधान कहेची मजला जोडोनी पाणी शरणागत सद्गुरुला जोडोनी पाणी शरणागत सद्गुरुला जोडोनी पाणी शरणागत कहत सद्गुरु ना।
सर्व साधकांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी शक्य तितकं पुढे सरकून घ्यावं। श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपण सर्वजण 16 ते 25 वयोगटाच्या युवा स्नेह कार्यक्रमाला जमलो आहोत। मी गायत्री कुलकर्णी आजच्या युवा स्नेह कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचे स्वागत करते। या वयोगटात एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द, काय वाटेल तितके कष्ट करून ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असते। म्हणूनच स्वामी आजोबा म्हणजे स्वामी माधवनाथ हे जास्तीत जास्त तरुण वर्गाला परमार्थाच्या क्षेत्राकडे वळवून घेण्यास प्रयत्नशील असत आणि स्वामी मकरंदनाथ हे देखील करताना दिसतात। हा वयोगट पुढील आयुष्याचा पाया आहे। या वयोगटात असताना प्रत्येक गोष्टीची एक क्रेज असते। जर या वयोगटात असताना सद्गुण अंगी बांधले, चांगली संगत धरली तर आयुष्य फार उच्च पातळीला जाते। पण तेच अयोग्य गुणांचे ग्रहण, चुकीची संगत यामुळे ते तळागाळालाही जाऊ शकते। अशा वयोगटात असताना जर सद्गुरु भेटले तर त्या जीवाचे फार मोठे भाग्य असते। सद्गुरूंच्या नित्य सहवासाने, त्यांच्याकडून घडणाऱ्या श्रवणाने आपल्याला आपल्यातल्या वाईट सवयींची जाणीव होते व ते घालवण्यासाठीचे प्रयत्न सुरू होतात। प्रत्येकाच्याच आयुष्यात कोणतरी आयडॉल असतो आणि त्यात या वयोगटात या आयडॉल बद्दल फारच क्रेज असते। पण काही वेळा एखाद्या आयडॉलला फॉलो करणं हे आपल्या आर्थिक शारीरिक कुवतीच्या बाहेर असू शकतं। अशा वेळीच या गोष्टींचा नाश सोडून दिलेला उत्तम असतो। आपल्या साधकांना एका विशिष्ट मर्यादेत पण उत्तमपणे संसारातील प्रत्येक कर्तव्य निभावणारे आणि त्याला परमार्थाची जोड देऊन या जीवनातील खरा आनंद प्राप्त होऊ शकतो हे अनुभवण्याचे सामर्थ्य असलेले स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ हे खरे आदर्श आयडॉल आहेत। सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे। आजकाल प्रत्येक गोष्टीला प्रूफ लागते। अशा बुद्धिवादी मंडळींना पटणारा रुचणारा परमार्थ स्वामीजी सांगतात। ही स्वामीजींची विज्ञानाधिष्ठित परमार्थ सांगायची हातोटी बहुतांश सुजाण तरुण वर्गाला आकर्षित करते। स्वामीजींचे सखोल वाचन व त्या वाचनाचे स्मरण हे समोरच्या व्यक्तीला नेहमीच आश्चर्यात पाडते। स्वामीजींची तरुण वर्गाला आकर्षित करणारी दुसरी गोष्ट म्हणजे काळानुरूप अनुकूल असे योग्य बदल करणे। याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे आपल्या पालखी सोहळ्यातील बदल। दरवर्षी काही कारणांवरून पालख्यांचे उशिरा होणारे आगमन, लांब राहणाऱ्या लोकांची होणारी गैरसोय बघता मागील वर्षीपासून आपण SP कॉलेजमध्ये पालखी सोहळा साजरा करतो। पालख्यांच्या दिंड्यांमध्ये भजन म्हणताना, नाचताना जो उत्साह आनंद वाटायचा तोच उत्साह आनंद आता देखील वाटतो। स्वामीजींची आकर्षित करणारी तिसरी गोष्ट म्हणजे बोलताना त्यांचा जाणवणारा आत्मविश्वास, त्यांच्या विचारांमधील नेमकेपणा। कुठलीही गोष्ट कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चांगली कशी होईल यावर त्यांचा नेहमी भर असतो। मोठ्या कार्यक्रमांच्या डेकोरेशनच्या वेळी ते याबाबत आग्रही असतात। लोक येथे येऊन फार तर 2 मिनिटे आपले डेकोरेशन पाहतील पण सादर होणारा कार्यक्रम हा जास्त महत्वाचा असतो असे ते म्हणतात। भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, भगवत प्रेमामध्ये भक्ताला कर्तव्य पालनाची फार तर विस्मृती होऊ शकते पण भगवत भक्त हा कधीही कर्तव्यच्युत असू शकत नाही। स्वामीजीही या मताचे अत्यंतिक आग्रही आहेत। विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आपली सर्व शक्ती पणाला लावून अभ्यास केला पाहिजे। पुढील स्थिर जीवनाचा हाच पाया आहे। समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो। उत्तम अभ्यास करून परमार्थही सांभाळता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले स्वामीजी. स्वामीजींनी 10वीत असताना ध्यानाला बसायचे ठरवले. ते आज सगळ्यात कधीही चुकलेले नाही. आणि विशेष म्हणजे 10वीत असतानाच साधना आणि अभ्यास याचा उत्तम मेळ जमवून त्यांनी शाळेमध्ये दुसरा क्रमांकही मिळवला होता. स्वामीजींचा उत्साह हा नेहमीच आम्हाला प्रेरित करत असतो. स्वामीजींची महत्वाची आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे स्वामीजींचा एक्सपेरिमेंटल अटिट्यूड. परमार्थ म्हणजे काही ध्यान एके ध्यान, नाम एके नाम असं नसून त्याचीही अनेक विविध अंगे आहेत आणि तीही आपल्याला अनुभवता येतात हे स्वामीजींच्या कडे आल्यावर कळते. स्वरूप पत्रमंजुषा किंवा स्वामीजींनी स्वतः रचलेले काव्य यांसारख्या माध्यमातून महिन्यातून एकदा ते आपल्याकडून अनुषंगिक साधना करून घेतात. स्वामीजी हे नेहमीच अत्यंत सोप्या शब्दात आणि दैनंदिन जीवनात आचरता येण्याजोगता परमार्थ सांगत असतात. ध्यान नामादी साधना, श्रवण, मनन यांच्याबरोबरच सद्ग्रंथांच्या अभ्यासानेही आपली चित्तशुद्धी होण्यास मदत होते. त्यामुळेच प्रत्येक युवा स्नेह कार्यक्रमात स्वामी मकरंदनाथ रचित गीता दर्शन या ग्रंथातील एका अध्यायाचा अभ्यास केला जातो. आतापर्यंत आपण पहिल्या 7 अध्यायांचा अभ्यास व निरूपण ऐकले आहे. आज आता सद्भक्त श्रीपाद कुलकर्णी 8व्या अध्यायावरील आपले चिंतन प्रकट करेल. सद्भक्त श्रीपाद कुलकर्णी हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून तो सध्या पारे रोबोटिक्स या कंपनीमध्ये कार्यरत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. खरतर आपण सर्वजण स्वामीजी, पंकज काका, मिलिंद दादा, सुनील काकांकडून ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांवर निरूपण ऐकत असतो आणि आज त्यांच्या समोर गीता दर्शनातील अध्यायाचं चिंतन म्हणजे खर तर मला एक धाडसच वाटतंय. पण ही एक मला मिळालेली सेवेची संधी असून त्यांच्याच कृपेने आज मी हा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी गीता दर्शनातील अध्यायावर 8व्या अध्यायावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकूण 28 श्लोकांचा हा अध्याय असून याला अक्षरबोध तर विनोबा या अध्यायाला सातत्य योग म्हणतात. आणि या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाने किम तत् ब्रह्म किम अध्यात्म या श्लोकाने केली आहे. हे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत आदिदैव हे काय आहे, अर्जुनाला असा प्रश्न का बरं पडला याची पार्श्वभूमी 7व्या अध्यायाच्या शेवटी आली आहे. ती थोडीशी पाहू. कारण 7व्या अध्यायाच्या शेवटी श्री कृष्णाने मायेचे नदीच्या रूपाने वर्णन करून ती तरुण जाण्यासाठी भक्तीखेरीज कुठलाही उपाय नाही असे सांगितले. आणि या भक्तीमुळेच ज्ञान होऊन ब्रह्म अध्यात्म कर्म आदिभूत यांना जाणून घेऊन शेवटी जन्म मृत्यूपासून मुक्त होऊन मोक्षाला प्राप्त होतो असं श्रीकृष्ण म्हणाले. आणि हे सर्व जाणून घेण्याच्या इच्छेनेच अर्जुनाने प्रश्न विचारला किम अध्यात्मम किम ब्रह्म. यावर श्रीकृष्णाने या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने जे 7 प्रश्न विचारले त्यावर विवरण करून पुढे साधना विचार परमात्म स्वरूपाचे वर्णन केले. तर या अध्यायाच्या शेवटी कालाधीन गती व त्यापासून मिळणारी फळे, अर्थिरा मार्ग आणि धुम्र मार्ग याचं वर्णन करून सांगितले. खर तर या चिंतनाचा अभ्यास करताना ब्रह्म आदिभूत आदिदैव हे सगळं आल्यावर मी जरा गोंधळूनच गेलो होतो. पण हे सगळं समजून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचीच प्रवचने आणि गीता दर्शन हे पुस्तक. तर त्याचाच आधार घेऊन आपण हे समजून घेऊ. ब्रह्म म्हणजे काय, तर जे अक्षर आहे ते ब्रह्म. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळेचे मूळ परमात्म्याचे वर्णन म्हणजे ब्रह्म. अध्यात्म हा शब्द फार ढोबळमानाने आपण आत्मविषयक ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने वापरतो, पण खरा असा अर्थ काहीसा दडलेला आहे. मूळ परमात्मा म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी कोणताच भाव नव्हता. व जेव्हा आपण कोणीतरी आहोत आपल्या स्थितीविषयी जेव्हा जाणीव निर्माण झाली त्याला प्रकृती म्हणू व ही प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झाली त्याला अध्यात्म म्हणतात. व अशा मूळ प्रकृतीपासूनच पंचमहाभूते तयार होऊन सारी सृष्टी जग निर्माण झाले. म्हणजेच भूतमात्र निर्माण करण्याची जी घडामोड झाली ती कर्म या नावाने ओळखली जाते. हे असं जरी समजायला कठीण असलं तरी आपण हे समजून घेऊ की ते एकमेकांना लिंक आहेत. हे सगळे प्रश्न एकमेकांची कडी आहे. व अशा या कर्मदशेतूनच आपल्याला दिसते भासते अशी आकारवान सृष्टी निर्माण झाली. व असे हे आकाराला ब्रह्म म्हणजेच भूतातील जे तत्व आहे ते अधिभूत या नावाने ओळखले गेले. या अधिभूतामध्ये जो मूळ ब्रह्मच आहे पण त्याला सांभाळणारा माझा देह आहे मन आहे त्याला मी असे म्हणणारा अधिदैव या नावाने ओळखला जातो. पण अहंकार अभिमान यामुळे अधिदैव मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ भोगीनाता या भावनेत अडकून पडतो. अशा बद्ध भावनेतून या स्थितीतून सुटण्यासाठी तो जीव प्रयत्न करू लागतो साधना करू लागतो आणि शेवटी सद्गुरु कृपेने लक्षात येते की आपण मूळ ब्रह्मच आहोत. व अशा साधनेद्वारे परिशुद्ध झालेला जीव परत मूळ ब्रह्मालाच प्राप्त होतो त्याला अधियज्ञ म्हणतात. आपण या ठिकाणी एक छोटासा ओव्हरव्ह्यू घेऊ. मूळ परमात्मा म्हणजे ब्रह्म या ब्रह्माच्या ठिकाणी जाणीव झाली ते स्वभावयुक्त झाले ते अध्यात्म. व या प्रकृतीपासून जी पंचमहाभूते सृष्टी निर्माण झाली ते कर्म. पुढे या कर्मापासूनच आकारवान अशी सृष्टी निर्माण झाली ते आदिभूत. या आदिभूतामध्ये देह अहंकार अभिमान या भावना जडल्या ते आदिदैव. नंतर साधना प्रयत्न यामुळे आदिदैवापासून तो अधियज्ञ म्हणजेच मूळ ब्रह्माला प्राप्त झाला. म्हणजे जीव चक्राप्रमाणे एकेका क्रमाने अडकत गेला आणि ध्यान विचार साधना याद्वारे परत मूळ ब्रह्माला प्राप्त झाला. अर्जुनाचा अजून एक प्रश्न होता की प्रयाणकाली हे कृष्णा संयत पुरुषाकडून तू कसा बरं जाणला होतोस. यावर भगवंत म्हणाले जे अंतकाळी माझे स्मरण करत देह सोडतात ते मला येऊन मिळतात. मला वाटतं खरं अध्यायातील हा ऍप्लिकेशनचा भाग आहे. या अध्यायाचा आणि आपल्या जीवनाचा संदर्भ काय तर तो भाग इथे सापडतो. कारण या अध्यायाचा विभाग पडला तर पहिल्या भागात जरा भगवंतांनी थेरी सांगितली आहे आणि दुसऱ्या भागात प्रॅक्टिकल करायला सांगितलंय. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. म्हणजे सर्व काळी तू माझे अनुस्मरण कर आणि कर्तव्य कर्म कर असं सांगून तर श्रीकृष्णानं आपल्यावर सगळी जबाबदारीच दिली असं मला वाटतं. पण खरा प्रॉब्लेम असा आहे की आपण अंतकाळचे मृत्यूचे स्मरणच टाळतो. कदाचित या मृत्यूबद्दल आपल्यामध्ये एक अनिश्चिततेची भावना निर्माण झालेली असते. बँकेतून लोन घेतल्यावर कसं आपण बँकेच्या बँकच आपल्याला हप्त्याची आठवण करून देते किंवा आपणच एक्स्ट्रा चार्ज लागू नये म्हणून आठवणीने आधीच भरतो. तसा भगवंतानं सुंदर देह देऊन त्यात चैतन्य देऊन सुद्धा काहीच अपेक्षा करत नाही त्यामुळे कदाचित आपली तशी अवस्था झाली असं मला वाटतं. असंच एक उदाहरण पास्कल नावाचा फ्रेंच तत्वज्ञानी होऊन गेला. त्यानं त्याच्या पासे म्हणजे स्फुट विचार या पुस्तकात असं सांगितलंय की मृत्यू हा आपल्या सतत पाठीशी उभा आहे पण आपण त्याला विसरावं कसं याचाच प्रयत्न चालू आहे. आपले संत सुद्धा आपल्याला हेच विचारत आहेत. काळचोर घिरट्या भोगाली पामरा तुझं कशी निजाली. जो कधीच सांगून येत नाही असा मृत्यू सतत आपल्या पाशी घिरट्या घालतोय आणि हे पामरा तुला कशी बरं निजाली. परीक्षेचा अभ्यास कसा आधीपासूनच करावा लागतो त्याचप्रमाणे मृत्यू हाच जर जीवनाचा शेवटचा पेपर आहे तर त्याची तयारीही आपल्याला आधीपासूनच रोजच करायला पाहिजे. असाच एक संदर्भ गीतेच्या 13व्या अध्यायात आलेला मला शुक्रवारच्या केंद्रात मिळाला. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम. म्हणजे जन्म मरण म्हातारपण रोग यातील दोषांचा विचार चिंतन हे ज्ञानी महात्मे आधीच करतात. त्याचप्रमाणे तूही हे जाणून घे. रोजच ध्यान साधना करत असताना त्याचे नित्य स्मरण आपल्याला करायचंय. देहभाव ओलांडायचा रोजच प्रयत्न करायचाय आणि त्यासाठी ध्यानाची साधना या अध्यायात भगवंतांनी सांगितली आहे. ध्यान साधनेने ज्या ध्येयाचे तद्रूप व्हायचे त्या परमात्म स्वरूपाचे वर्णन कविम पुराणम अनुशासितारम या श्लोकातून भगवंतांनी केलेले आहे. भगवंतांनी जी साधना स्मरण करायचं आहे त्याचा मुख्य फायदा काय होतो तर आपल्यामध्ये एक प्रकारची सावधानता येते. त्यामुळे आपल्या हातातून घडणारी कर्म आणि विचार यांना जर सावधानतेची जोड मिळाली तर अपचूकच रिझल्ट आपल्याला चांगला मिळणार आहे. न चुकू शकणारा असा मृत्यू जवळ आला की या जीवाची तगमग होते. कारण दरवेळीच मी माझे म्हणणाऱ्या या जीवाला अनिच्छेने का होईना हा देह सोडायचा असतो. मग हा जीव आपल्या जीवनाची शिल्लक आठवू लागतो. ही शिल्लक म्हणजे काय तर संस्कार सद्विचारांची शिदोरी. ही शिदोरी जर आपल्याला वृद्धिंगत करायची असेल तर साधना सातत्य याशिवाय पर्याय नाही. कदाचित म्हणूनच विनोबा या अध्यायाला प्रयाण साधना सातत्य योग म्हणतात. स्वामीजींनी या अध्यायाच्या निरूपणाच्या वेळी असे सांगितले की अंतकाळी जर ब्रह्मस्वरूपाला परमात्मा स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर अंतकाळपर्यंत अनन्य भावानं साधनेत राहावं लागेल. अशी साधना स्वामीजी आपल्याला करायला सांगत आहेत. आणि नुसतंच करायला सांगून नाही तर मध्यवर्ती कल्पना ध्यान साधना भजन अशा अनेक अंगांना आपल्याकडून करून घेत आहेत. तर त्यांच्याच कृपेने आपल्या आत्मबोधाचे जे ध्येय आहे ते आपल्याला प्राप्त होऊ दे ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
श्रीपादच्या अभ्यासपूर्ण चिंतनानंतर आता सद्भक्त सायली शेठ अभंग सांगेल. आपण सर्वजण तिचा पाठोपाठ म्हणूया. सायलीने झुऑलॉजी विषयात MSc केले आहे.
श्रीराम. हरी नारायण श्री नारायण हरी नारायण सत्य नारायण हरी नारायण साई नारायण हरी नारायण श्री नारायण हरी नारायण सत्य नारायण हरी नारायण साई नारायण इंदिरा रमण गोविंदा गोविंदा इंदिरा रमण गोविंदा 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 जय गोविंदा गोपाला जय गोपाला 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 हरि नारायण श्री नारायण हरि नारायण सत्य नारायण हरि नारायण साई नारायण इंदिरा रमण गोविंदा गोविंदा इंदिरा रमण गोविंदा 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 जय गोविंदा गोपाला जय गोपाला गोविंदा जय गोविंदा गोपाला जय गोपाला गोविंदा जय गोविंदा गोपाला जय गोपाला इंदिरारमण गोविंदा गोविंदा
स्वामीजींनी अगदी प्रत्येक दिवशी आपण कसा अभ्यास करावा यासाठी साक्षीत्व शरणागती अंतर्मुखता स्मरण आणि प्रेमभाव यांसारख्या मध्यवर्ती संकल्पना आपल्या पुढे ठेवल्या आहेत. त्यामुळे अभ्यास करायचा नेहमीच एक उत्साह वाटतो, त्यात कुठेही रिपिटेटिव्हनेस जाणवत नाही. स्वामीजींचे प्रत्येक प्रवचन हे अक्षरशः ऐकणाऱ्याला झडझडून जागे करणारे असते. या महिन्याची मध्यवर्ती संकल्पना शरणागती आहे. स्वामीजी एकदा मागे म्हणाले होते, सद्गुरूंना शरण जायचे असेल तर शरणागतीची सुरुवात ही नियमित ध्यान नियमित केंद्रात येणे याने होऊ शकते. शरणागतीचा अभ्यास हा आपल्या रोजच्या जीवनात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधूनही साधता येतो. जसे की जेवताना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, स्वामीजींची आपल्यावर खूप मोठी कृपा आहे असा भाव ठेवून जेवावे. जिने चढता उतरताना किंवा झोपताना स्वामीजींच्या सद्गुरूंच्या वचनाचे स्मरण करावे. एकनाथ महाराजांनी सद्गुरूंची महती सांगताना म्हटले आहे, सद्गुरूंची शरण जाय त्याच मोक्ष प्राप्ती होय, न लगे आणिक उपाय धरा सद्गुरूंचे पाय. आपल्यापैकी प्रत्येक जण शरणागतीचा अभ्यास यथाशक्ती यथामती करत असतो. त्यापैकीच एक सद्भक्त रोहित कुलकर्णी आता त्याचे मनोगत प्रकट करेल. तो सीएसच्या फायनल इयरला आहे.
श्रीराम ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपल्या 16 ते 25 वयोगटातील साधकांसाठी अक्षरशः दिवाळी आहे. रुटीनची जी केंद्र चालतात त्यातून तर आपल्याला मार्गदर्शन होतच असते, पण आज एक्सक्लुसिव्हली आमच्यासाठी केंद्र आहे व अशा केंद्राद्वारे आम्हाला एक वेगळी प्रेरणा मिळते व स्वामीजींनी या वयोगटात कसा परमार्थ साधला हे आपल्याला ह्या केंद्राद्वारे समजते. मला बोलायचं आहे असं कळलं तेव्हा मला थोडी भीती वाटली, आनंद झाला व क्षणार्धात अंतर्मुख झालो. आज मला मनोगत साधर करण्याची संधी मिळाली म्हणून मी स्वामीजींना अत्यंत आदरपूर्वक प्रणाम करतो. आजचे हे मनोगत म्हणजे मी पब्लिकली स्वतःशी साधलेला संवाद आहे, तर कुठे काही माझ्या हातून चूक झाली तर कृपया आपण मोठ्या मनाने मला क्षमा करावी. स्थूळ पातळीवरती शरणागती चा अर्थ सरेंडर होणे अथवा समर्पित होणे असा होतो. मग मनात प्रश्न येतो की कोणाला शरण जावे, शरण जाणे म्हणजे नक्की तरी काय. तर आपल्या गुरूंना अथवा आपल्याला जे ज्ञान प्रदान करतात त्यांना शरण जाणे असा अर्थ मला समजला. शरण जाणे म्हणजे काय तर आपले अस्तित्व अर्पण करायचे. आपल्या गुरूंना आपली अल्पबुद्धी मन व त्यातील विचार व साधन्या आणि सेवेसाठी देह विवेकाने अर्पण करणे याला शरणागती म्हणतात असे मला समजले. याची सुरुवात ही आपल्या जन्मानेच होत असते. आपण नकळतच आपल्या आई वडिलांना सरेंडर जात असतो आणि पुढे शाळा अथवा कॉलेजमध्ये आपण समर्पण बुद्धीने आपल्या शिक्षकांना समर्पित होतो. 16 ते 25 वयोगटातील माझे सर्व मित्र या वाक्याला थोडा आक्षेप घेतील, त्यात मी गरवारे कॉलेजमध्ये त्याच्यामुळे शिक्षकच अनेक वेळा आम्हाला शरण जाताना आम्ही बघितलेले आहेत. पण आपण असं धरूयात की शरण जाणं हे एक्सपेक्टेड असतं शाळा कॉलेजमध्ये. आपल्या परमार्थ मार्गावरती शरणागती म्हणजे आत्म्याशी एकरूपता, बुद्धीने साधना शिकणे अथवा समजणे, देहाने ती करणे व मनात उत्तम उत्तम विचारांच्या अथवा मध्यवर्ती कल्पनेच्या आधाराने आपले आयुष्य अजून अजून उंच नेणे याला स्व अर्पण करणे असं म्हणू शकतो. ती गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातली आपल्याला गोष्ट माहिती आहे ना. महाराजांकडे येणाऱ्या एका जमीनदारांनी आपले सर्व काही त्यांना अर्पण केले व खाली सही केली. त्या जमीनदारांची जेव्हा एकदा तब्येत खूप बिघडली त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपण तर आपण सर्वस्व आपण महाराजांना अर्पण केलंय, मग आपल्याला तरी सुद्धा असा का त्रास व्हावा. तर त्यावेळेला महाराज त्यांना म्हणाले की तुम्ही सर्व अर्पण केले पण तुमचे जे स्व आहे ते अर्पण केलेलं नाही. हा अहंकार जेव्हा तुम्ही अर्पण कराल त्यावेळेला तुम्हाला तुमची खरी शरणागती ही पूर्णत्वाला जाते. आणि शेवटी त्यांचा जेव्हा अंतकाळ आला तेव्हा ते खूप विकलांग अवस्थेत होते. त्यावेळेला महाराजांनी त्यांना विचारलं कसे आहात, ते म्हणले की मी अत्यंत आनंदात आहे. परमार्थात शेवटपर्यंत म्हणजे ज्ञान झाल्यावरही जर अहंकार आला तर आपण खूप खालावतो असे श्रवणातून समजते. शरणागती ही एक स्थिती आहे. डायरेक्ट आपण शरण जाऊन त्या भावात राहणे हे थोडं अवघड वाटते. तर विचारांच्या आधाराने आपण आत्मा आहोत तसेच सद्गुरूंना शरण गेलो आहोत असा विवेक ठेवला तर ही स्थिती प्राप्त होते. या स्थितीकरता मी देह मन बुद्धी नसून आत्मा आहे असे विवेकाने का होईना समजून घ्यावे लागते. मग जी गोष्ट मी नाहीच अथवा जी गोष्ट माझी नाहीच ती अर्पण करायला अजून सोपी जाते. आणि शरणागतीत एक गंमत अशी आहे की आपण स्वतःला अर्पण केलं की सद्गुरूच आपला भार वाहतात, त्याच्यामुळे आपण हलके होतो. मी भावली आहे व सद्गुरू मला नाचवत आहेत हा भाव ठेवण्यात खूप समाधान मिळते. एकदा स्वामी मकरंदनाथ असं म्हणाले होते की हा जो काय तुम्हाला परमार्थ चाललेला दिसतो आहे हा मी सद्गुरूंचा खेळ असा अजून कसा काय चांगला करता येईल असा प्रयत्न मी करतो आहे. ही माझ्या मते शरणागतीची अंतिम पायरी आहे. म्हणजे या न्यायानी ते स्वामी माधवनाथांना आपल्याला अर्पण करतात, या न्यायानी आपण आदिनाथांना अर्पण करतो असे वाटते. आता मी माझ्या अल्पबुद्धीने या महिन्यात कसा शरणागतीचा अभ्यास केला ते सांगतो व ते बरोबर आहे का अथवा त्याच्यात अजून काय सुधारणा करता येईल आणि अजून काय ऍडिशन्स करता येतील असे स्वामीजींकडून जाणून घ्यायची इच्छा व्यक्त करतो. सर्वप्रथम मी असे ठरवले होते की आपण आपले वर्तन स्वामीजींना आवडेल असे झाले पाहिजे. स्वामीजींना आवडण्याचे वर्तन लक्षात ठेवण्या अगोदर मी सतत स्वामीजींना लक्षात ठेवायचा प्रयत्न केला. तो काहीसा जमला आणि खूप समाधान झाले. मी ठरवले होते की सर्वांशी स्वामी जसे प्रेमानी आपुलकीने बोलतात तसा बोलायचा प्रयत्न करायचा. त्या मनाने मी ह्या गोष्टीत थोडासा सक्सेसफुल झालो नाही असं म्हणता येईल. पण ह्याचे सक्सेसफुल जे काय झालो याचे मेन कारण होते स्वामीजींचा नित्य लाभणारा सहवास. तो सहवास म्हणजे सकाळची संध्याकाळची जी केंद्र होतात आणि त्यांच्या विचारांच्या मार्फत मिळणारा हा सहवास. याचबरोबर मी ठरवले होते की लोकांशी बोलत असताना आपण त्यांच्यातील आत्मतत्वाला शरण जाऊन त्यांच्याशी बोलत आहोत व त्यांना दुखावले जाणार नाही ना असे बोलायचा प्रयत्न केला. हे करत असताना एकदा विचार आला की आपण तर देहमनबुद्धीच्या सहाय्याने आत्म्याशी म्हणजे शांतीची प्रचिती घेण्याचा प्रयत्न करीत असतो. स्वामी म्हणतात की तेच आत्मतत्व सर्वांमध्ये भरून राहिलेलं आहे. म्हणजे मी ज्यांच्याशी बोलतो आहे ते आणि मी हे एकच आहोत. या भावनेचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला खूप फायदा झाला. कारण कोणाबद्दल जर द्वेष किंवा मत्सर निर्माण झाला तर मी स्वतःबद्दलच असा विचार कसा करू शकेन. या भावनेने मी माझा तो विचार आपोआप कट होऊ लागला. मात्र पैशांचे जे कॅल्क्युलेशन आहेत व त्याची जी ओढ आहे त्यातनं मला बाहेर येणं या महिन्यात जमलं नाही व मी त्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांशी प्रेमाने बोलणे हे थोड्या प्रमाणात याच्यानी वायफळ बडबड कमी झाली. 15 ऑगस्टला जी सेवा झाली त्याच्यात सर्व मित्रांशी संबंध आला त्याच्यामुळे ह्याही वाक्याला ते आक्षेप एक एक करून घेतील. पण तरी थोडी थोडी कमी झाली. पण एक मात्र नक्की झाले की केंद्रातील मित्रपरिवार सोडून इतर मित्रांशी संपर्क कमी करण्याचा प्रयत्न थोडा यशस्वी झाला. त्याच्यात थोडं यश आले. त्यांच्यात ज्या चर्चा चालतात त्या अत्यंत बहिर्मुख करतात व मला सारखी हुरूर लागून राहायची व स्वामीजींची सारखी आठवण यायची. पण आणि मला त्याच्यात जाणवत होतं की मी त्या चर्चेत होतो पण एक डिस्कनेक्टेड होतो. हे काय होतं हे मला माहीत नाही पण तरी त्यांच्याशी मी थोडाफार संबंध यायचा टाळायला लागलो. शरणागतीमध्ये सर्वात आडवा येतो तो म्हणजे अहंकार. सकाळचे केंद्र जमत असताना मी या भावात राहायचो की स्वामीजी माझ्याकडून ध्यान करून घेत आहेत. पण एक महिना नियमित आल्यानंतर मला एक सूक्ष्म पातळीवरती समाधानात्मक अहंकार निर्माण झाला. पण मी लगेच स्वतःला म्हणायचो की अरे अनुग्रहानंतर जवळपास 7.5 वर्ष वाया घालवली आणि आता कसला रे हा अहंकार बाळगतोस. आणि त्याच दिवशी स्वामीजी म्हणाले की तुम्ही सगळे साधक भाग्यवान आहात, तुम्हाला केंद्रात यायला जमतंय, तुम्हाला स्वामीजींचा सहवास जमतोय. आणि त्याच्यानंतर लगेच म्हणले इथं हे दाहोत्रे काका येतात ना ते गेली 13 वर्ष एवढ्या लांबनं दररोज येत आहेत. मला उत्तर मिळाले आणि याच्यानंतर माझ्या मनात एक भावना आली की आपण स्वामीजींना अर्पण करायचं ही नुसती मनात इच्छा जरी धरली तर ते कसे आपल्या मनातून एक एक व्यंग समजून ते आपल्यातून काढून टाकायचा प्रयत्न करतात. असे 13 ऑगस्टला म्हणजे शनिवारी राखी पौर्णिमा होती त्या दिवशी माझे ध्यान काही कारणांनी राहून गेले. इनफॅक्ट मी आळस केला कारण वेळ असली तर आपल्याला वेळ कशीही करून काढता येते. पण रात्री मी जेव्हा शनी मंदिरात दर्शनाला गेलो तेव्हा अचानक अंतर्मुख झालो. मी तिथे खाली ध्यानाला बसलो व मला खूप समाधान मिळाले. 10-15 मिनिटांनी मी जेव्हा घरी जायला निघालो तेव्हा मला गाडी चालवताना सारखा विचार यायचा की डोळे मिटून बसावं. व मी एक काम केलं की ताईला सांगितलं तू गाडी चालव आणि मागे जाऊन डोळे मिटून बसलो आणि मला तसाच समाधान थोड्या वेळ मिळालं. ह्या प्रसंगातून मला असं जाणवलं की त्या दिवशी माझं ध्यान बुडलं होतं तर स्वामीजींनी माझ्याकडून त्या दिवशी ध्यान करून घेतलं आणि स्वामीजींनी करून घेतलं ह्याचा साहजिक रिझल्ट असा होता की मला त्या दिवशी एक वेगळं समाधान मिळालं आणि ते अजूनही मला लक्षात येऊन खूप सुख देतं. तसेच एका सोमवारी मिलिंद काकांचे प्रवचन होते तेव्हा आपल्यातीलच गुरुबंधूंनी मला मेसेज केला. गेल्या 22 वर्षात प्रथमच असे घडले होते. मला अशी खात्री झाली की स्वामींनीच तो मेसेज पाठवला होता. तसेच ते आपले किती भार वाहतात हे समजले. या महिन्यात असे 2-3 प्रसंग घडले ज्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्वामीच आपल्याकडून हे काम करून घेत आहेत अशी पूर्णतः प्रचिती आली व ते स्वामींच्या चरणी अर्पण झाले. पण स्वामीजी ते अर्पण झाल्यानंतर त्याच्यातून जे लोक बोलायची त्यातनं एक सूक्ष्म प्रकारचा अहंकार निर्माण झाला व त्याचा मी प्रयत्न करतोय तो टाकण्याचा. रस्त्यावर ड्रायव्हिंग ही एक घटना आपल्या प्रत्येकाला प्रामुख्याने प्रत्येक मध्यवर्ती कल्पनेचा अभ्यास होईल याची काळजी घेत असते. बऱ्याच वेळेला कोणी आडवे जाऊ इच्छित असेल तर प्रेमाने परमात्माच त्याच्या रूपाने आडवे जाऊ इच्छितो असा भाव ठेवायचा प्रयत्न केला. मी जर कोणाच्या आडवा गेलो तर त्याच्याकडे प्रेमाने बघून माफी मागितली पण खरं सांगायचं तर आडवं जाणं काही कमी झालं नाही. घरी एकदा आंघोळ झाल्यावर बघितले की बाबा ध्यानाला बसले आहेत. मनात विचार आला की बाबा स्वामींची सेवा करत आहेत व तिथे स्वामीच आहेत असे वाटून मला फार बरं वाटलं. मी अंतःकरणात खूप सुखावलो. हा जो अभ्यास स्वामी करून घेत आहेत तो शरणागती ह्या स्थितीची एक सुरुवात आहे असे मला वाटते. हा अभ्यास करत असताना कधी जमतो कधी जमत नाही. जमतो तेव्हा आनंद निश्चित होतो पण हा आनंद बाकीच्या आनंदांपेक्षा वेगळा असतो आणि तो बराच वेळ टिकतो. पण जेव्हा जमत नाही तेव्हा खंत वाटते पण मी त्याच्यात अडकून राहत नाही. म्हणजे दुःख होते पण शोक शक्यतो टाळतो. आणि पुन्हा स्वामीजींनाच नमन करून त्या अभ्यासाला सुरुवात करायचा प्रयत्न करतो. मला इथे नमूद करावेसे वाटते की ह्या मनोगताच्या संदर्भात मी जेव्हा सुनील दादांशी बोलत होतो तेव्हा मी त्यांना वाटले कधी कधी त्यांना म्हणले की कधी कधी इतकं बरं वाटतं की स्वामींजींच्याच आठवणीत देहत्याग घडावा असं वाटतं. सुनील दादा क्षणार्धात म्हणाले की अशा वेळेला देह भावनेचा त्याग करायचा प्रयत्न करावा. अशा स्वामीजींच्या व ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामुळे आत्मज्ञानाची प्रचिती येईल याची खात्री वाटते. स्वामीजींना नम्र प्रार्थना करावीशी वाटते की तया अहम वाचा चित्त आंग देऊनिया शरण रिघ महोदधिगा गांग रिघाले जैसे सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया तैसा मज धनंजया शरण येतो. अशी ज्ञानेश्वर महाराजांनी जी शरणागतीची अंतिम पायरी सांगितलेली आहे त्या पायरीचा निदान आमच्याकडनं एक सिन्सिअर अभ्यास व्हावा व याच्याकरता त्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद द्यावे. हरि ओम.
गोंदवलेकर महाराजांना एका साधकाने प्रश्न विचारला की संतांच्या अंगी असलेल्या गुणांपैकी नक्की कोणत्या गुणाचा अभ्यास करावा. त्यावर गोंदवलेकर महाराज म्हणाले शरणागती हा सर्व गुणांचा राजा आहे आणि सर्व संतांच्या जीवनात शरणागती ही ओतप्रोत भरलेली असते किंबहुना त्याचमुळे त्यांना संतत्व प्राप्त झालेले असते. शरणागतीचा अभ्यास कसा करावा हे आपल्याला संतांच्या जीवनावरून विशेष करून कळते. या विषयावर आता सद्भक्त ईश्वरी पुरंदरे आपले चिंतन प्रकट करेल. ईश्वरी ही सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवते.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे असं म्हणतात. इथे अनेक संतांनी आपले लीलाचरित्र केले. संतांचं जीवन म्हणजे आदर्श आयुष्याचं उत्तम उदाहरण. परमार्थ आपल्या जीवनात कसा उतरवायचा हे त्यांच्या लीलाचरित्रातून आपल्याला समजतं. गीतेने सांगितलेला कर्मयोग, विविध उपासना, भक्ती, आत्मज्ञान, वैराग्य, विवेक ह्या सगळ्यांचा एकत्रित मेळ आपल्याला संतांच्या आयुष्यामध्ये दिसतो. त्यांच्या ठिकाणी विशेषत्वाने जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे शरणागती. शरणागती ही संतांच्या आयुष्याला व्यापून टाकणारी विशिष्ट अशी एक साधनाच आहे असं आपल्या लक्षात येतं. शरणागत होणे म्हणजे काय? तर आपलं सर्वस्व भगवंताला निश्चयपूर्वक मनापासून समर्पित करणे. परमेश्वराशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही असं जेव्हा अगदी मनापासून वाटतं आणि आचरणातही ते उमटतं तेव्हा ती शरणागती असते. संतांच्या तर अंग प्रत्यंगातून शरणागती प्रत्ययाला येते, किंवा शरणागतीहून संतांचं जीवन वेगळं काढताच येणार नाही असं लक्षात येतं. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी, ज्ञानोबा माऊली हे सगळे संत 24 तास भगवंताच्या अनुसंधानात असत, म्हणजेच काय तर शरणागत असत. जे आहे ती विठ्ठलाची इच्छा असाच त्यांचा भाव असे. परिस्थिती कशीही असली तरी ती परमेश्वरानेच दिली आहे अशी उच्च कोटीची शरणागती त्यांनी प्राप्त केली होती. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत ही सुद्धा शरणागतीचीच भावना आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक जीवाला भगवंत मानून त्याच्यासमोर नम्र होणे ही शरणागतीच आहे. मागे एकदा स्वामीजींनी सत्संगात म्हटले होते की आपण सगळ्यांच्या पुढे नम्र व्हावे, म्हणजे विपरीत अनुभवातही आपल्याला मनाची शांती राखता येते. समोर येणारे सगळे जीव हे भगवंतच आहेत अशी धारणा ठेवल्याशिवाय ही शरणागतता येणार नाही. एकनाथ महाराज तर कुत्र्याने भाकरी पळवल्यावर सुद्धा त्याच्या मागे तूप घेऊन धावले होते. पशुपक्ष्यांच्या ठिकाणी सुद्धा भगवत स्वरूप पाहण्याचा त्यांचा भाव होता. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात म्हणतात की जसं आपल्याला आरशात बघितल्यावर सहजच आपलं रूप दिसतं, तसं ज्ञानी पुरुषाला वरवरची प्रकृती बाजूला होऊन भगवंतच दिसतो. संपूर्ण शरणागतीशिवाय ही उच्च अवस्था प्राप्त होणार नाही. सामान्य माणसांचा स्वभाव अनुकूल परिस्थितीत भगवंताचा प्रसाद मानण्याचा असतो, मात्र प्रतिकूल परिस्थिती आल्यावर लगेच देवाने हे असे कसे केले, मी कोणाचे काय बरं वाईट केले आहे की असे घडावे अशा प्रकारे तो विचार करतो. भगवंत एकमेव सर्वश्रेष्ठ आहे, सर्वशक्तिमान आहे असा आणि त्यालाच माझे हित समजते, तो करेल तेच योग्य असा भाव ठेवावा असं गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या प्रवचनात वारंवार सांगितलं आहे. गीतेने सांगितलेला निष्काम कर्मयोग हा शरणागतीचाच भाग आहे. कोणतेही कर्म हे भगवंताच्या कृपेने घडते, त्याच्या इच्छेने घडते, त्याच्यामध्ये मी असा कोणीही नाही आणि जे घडले त्याचे फळ सुद्धा भगवंताला अर्पण करणे ही शरणागतीच गीतेच्या कर्मयोगात सांगितली आहे. उपासना, साधना, जप, तप असं कितीही केलं आणि त्याच्यात जर शरणागतीचा भाव नसेल तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही. शरणागतीनेच सामान्य मनुष्य स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. स्वामीजी एकदा प्रवचनात म्हटले होते की भगवंताच्या इच्छेमध्ये स्वतःची इच्छा मिसळली म्हणजे काही होणार नाही, त्याच्या इच्छेनुसारच सर्व वर्तन करावे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान हे तुकाराम महाराजांचे वचन शरणागतीच्या भावातूनच प्रकट होते. हीच गोष्ट विवेकानंदांच्या जीवनातील एका प्रसंगावरून सांगता येईल. गीतेमध्ये 9व्या अध्यायात श्लोक आला आहे, अनन्याश चिंतयंतो माम ये जनाहा पर्युपासते तेषाम नित्यभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. हा श्लोक वाचल्यानंतर विवेकानंदांना प्रश्न पडला की वहाम्यहम ह्याच्यामध्ये वहामी हेच क्रियापद का बरं वापरलं, योगक्षेम वाहतो असं का, करो मी किंवा इतर दुसरं कोणतं क्रियापद का नाही वापरलं. नंतर एकदा त्यांना प्रवचनासाठी दूरच्या गावातून निमंत्रण आलं. ट्रेनने त्या गावात पोहोचायला त्यांना थोडा उशीर झाला. तिथला स्टेशन मास्टर तोपर्यंत सगळं ऑफिस वगैरे लॉक करून घरी निघून गेला. तिथे कोणीच माणसं वगैरे नसल्यामुळे विवेकानंदांना कुठे जायचंय वगैरे तिथला पत्ता काही विचारता येईना. ते तिथेच एका बाकावर उपाशी कोटी बसून राहिले. इकडे स्टेशन मास्टरला दृष्टांत झाला की प्लॅटफॉर्मवर कोणी एक साधू आला आहे तर त्याला खायला नेऊन दे. स्टेशन मास्टरला वाटलं आपल्याला भास झाला म्हणून तो झोपी गेला. पण पुन्हा तेच असं 2-3 झाल्यावर शेवटी तो उठला आणि टोपलीमध्ये खाद्यपदार्थ घेऊन ती डोक्यावर ठेवून तो विवेकानंदांकडे आला. हे पाहून विवेकानंदांना आश्चर्य वाटलं. सगळी हकीकत कळल्यावर त्यांना लक्षात आलं की भगवंताने खरोखरीच आपल्यासाठी डोक्यावर भार वाहून आणला. योगक्षेम वहामी अहम असं भगवंत का बरं म्हणतात ह्याचा त्यांना उलगडा झाला. कारण भगवंत खरोखरीच आपला योगक्षेम वाहतात. सर्व सृष्टीचा कर्ता हा केवळ भगवंत आहे. रामकृष्ण परमहंस तर कोणतीही गोष्ट करायच्या आधी काली मातेची परवानगी घ्यायचे ही उत्कट शरणागतीच असल्याचे दिसून येते. भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे त्याला शरण जाणे आणि संपूर्ण विश्वास ठेवण्यासाठी आपला अहंकार पूर्णत जिरवून टाकणे. मी करता हा भाव संपूर्णपणे काढून टाकल्याशिवाय भगवंतावर विश्वास निर्माण होणार नाही. भगवंताची आर्ततेने प्रार्थना करणे, करुणा भाकणे हा शरणागतीचाच एक उत्कट आविष्कार आहे. प्रार्थनेमध्ये मी कोणीच नाही, मी अतिशय क्षुद्र जीव आहे आणि भगवंता तूच एक सर्वश्रेष्ठ आहेस, तुझ्यामुळेच मी काही एक प्रयत्न करू शकतो असा भाव असतो आणि तीच शरणागतीची अंतिम पायरी असते. पण निष्क्रियता म्हणजे शरणागती नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. शरणागती म्हणजे शुद्ध सकारात्मक दृष्टिकोन असतो. सगळे प्रयत्न भगवंताच्या कृपेमुळे केल्यानंतर प्राप्त स्थिती ही त्यानेच दिली आहे असा भाव मनापासून ठेवणे ही शरणागती आहे. तुकाराम महाराजांचं घर दुकान दुष्काळामुळे उद्ध्वस्त झाल्यावर त्यांनी सगळा भार भगवंतावरच टाकला होता. तू करशील तेच योग्य असा त्यांचा विश्वास होता. अंबुराव महाराज हे उमदीकर महाराजांसमोर सतत हात जोडून अतिलीनतेने राहत असत. उमदीकर महाराज कुठे प्रवचनाला गेल्यावर अंबुराव महाराजांना त्यांच्या जवळ बसायला सांगत, तेव्हा अंबुराव महाराज खाली अगदी संकोचून सतरंजीच्या टोकावर बसत. त्यावर त्यांचे गुरु रागावून म्हणत, तुला बसताही येत नाही, जा. तेव्हा अंबुराव महाराज बर महाराज असे म्हणून मागे जाऊन हात जोडून उभे राहत. ही पराकोटीची नम्रता शरणागतीकडे घेऊन जाते. गोंदवलेकर महाराजांचे गुरु तुकामाई महाराज यांनी श्री महाराजांची अनेक प्रकारे परीक्षा घेतली. श्री महाराजांना काट्याकुट्यातून पळायला लावले, सर्वांसमोर त्यांचा अपमान केला, पण श्री महाराज अत्यंत प्रेमाने नम्रतेने गुरूंची सेवा करीत राहिले. एकदा सकाळी तुकामाई महाराज नदीवर गेले. तिथे गावातील दोन तीन पोरे खेळत होती. तुकामाईंनी श्री महाराजांना खड्डा खणायची आज्ञा केली आणि त्यानंतर तुकामाई महाराजांनी त्या मुलांना खड्ड्यात टाकून वर माती दडपली आणि श्री महाराजांना मौन बाळगून त्यावर बसायला सांगितले. काही वेळाने त्या मुलांचे आई वडील त्यांचा शोध घेत आले. तुकामाई महाराज त्यांना म्हटले, तो बुवा बसला आहे त्याला विचारा आणि तो काही बोलला नाही तर त्याला ठोका, त्यानेच बाळघात केला आहे. संतापलेल्या आई वडिलांनी श्री महाराजांना पुन्हा पुन्हा विचारून सुद्धा ते काही बोलत नाहीत म्हटल्यावर त्यांना खूप मारले. तरीही श्री महाराज गप्प बसले. तेव्हा तुकामाई महाराज पळत पळत आले आणि म्हटले, अरे थांबा, याला दूर ढकला, वाळू खोदून काढा म्हणजे पोरे दिसतील. त्याप्रमाणे लोकांनी केले तर मुले खड्ड्यात निश्चित पडलेली दिसली. ते पुन्हा श्री महाराजांना मारण्यास सरसावले. तेव्हा तुकामाई महाराज ओरडले, अरे याला का उगीच मारता, तुमच्या मुलांना काय झाले आहे, ती तर चांगली जिवंत आहेत. ती मुले लगेच हसत खेळत खड्ड्यातून बाहेर आली. इकडे तुकामाई महाराजांनी श्री महाराजांना आपल्या पोटाशी धरले आणि त्यांच्यावर प्रेमाश्रूंची धार धरली. तेव्हा श्री महाराज सुद्धा अत्यंत प्रेमाने त्यांना शरण गेले. जे काही आहे ती माझ्या गुरूंची इच्छा असा त्यांचा पक्का भाव असल्यानेच त्यांनी ही शरणागती प्राप्त केली होती. स्वामीजी सुद्धा प्रत्येक प्रसंगात निश्चल उभे असलेले आपल्याला दिसतात कारण ते भगवंतापाशी पूर्ण शरण असतात. मध्ये एका शाळेमध्ये मी सुंदर वाक्य वाचलं होतं, प्रार्थनेमुळे अहंकार कमी होतो. स्वतःला विसरून आर्ततेने भगवंताला मारलेली हाक आपल्याला त्याच्या जवळ नेऊन पोहोचवते. अशीच प्रार्थना आपण आपल्या सद्गुरूंना करून त्यांच्या चरणाशी शरण होऊन राहूयात. हरिओम तत्स.
ती खोल आहे हे कळते. अशी शरणागती साधणे हेच आपल्या प्रत्येकाचे ध्येय आहे. ध्येय असावे सुदूर किजे, कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. आता यानंतर आपण एक गोड कार्यक्रम करणार आहोत. सद्भक्त कैवल्य पेंडसे व सद्भक्त केतकी कुलकर्णी स्वामीजींना आणि मधुरा मावशीला हार अर्पण करतील. कैवल्य हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये 11वीला शिकत आहे आणि केतकी कुलकर्णी एसपी कॉलेजमध्ये SYBA ला आहे. श्रीपादचे गीतादर्शनच्या 8व्या अध्यायावरील चिंतन, रोहितचे मनोगत आणि ईश्वरीच्या संतांच्या जीवनातील शरणागतीवरील चिंतनानंतर आता आपण स्वामीजींना विनंती करूया की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. वयवर्ष 16 ते 25 या वयोगटाकरता, या वयोगटाच्या युवा साधकांनी हा कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम सर्व वयोगटाच्या युवा साधकांकरता आहे. मात्र तो सादर केला 16 ते 25 या वयोगटाच्या साधकांनी. काही महिन्यांपूर्वी अशी एक कल्पना सुचली, माझी अशी कल्पना की त्याला वर्षही होऊन गेलं असेल की आपण तरुण मुलांशी संवाद साधावा, अशी कल्पना आली. वस्तुत आपल्या आपलं मोठं केंद्र आहे तरुण मंडळींचंच केंद्र आहे. साधारणपणाने 50-55 आत असणारी मंडळी केंद्रामध्ये 80% आहेत, त्यामुळं तरुण मंडळींचंच केंद्र आहे आपलं. पण त्यातही 45 वयोगटाच्या आतली मंडळी यांच्याशी आपण संपर्क साधावा किंवा यांच्या सानिध्यात एखादा कार्यक्रम आपल्याला करता यावा अशी एक इच्छा होती. तरी देखील 15 किंवा 16 ते 45 हा खूप मोठा वयोगट पडतो असं असल्यामुळं त्याचे 3 भाग केले, 16 ते 25, 25 ते 35 आणि 35 ते 45 असे. आणि या 3 वयोगटांकरता ज्या महिन्यामध्ये कार्यक्रम असतो त्या महिन्याच्या अलीकडच्या महिन्यामध्ये फक्त त्या वयोगटाकरता एकत्रीकरण असंही ठरवलं आणि हा कार्यक्रम सर्व तरुणांकरता असंही ठरवलं. स्वामीजींकडे जेव्हा आम्ही तरुण मुलं जायला लागलो, साधारण मी 19 वर्षांचा होतो तेव्हा, तिथं असलेलं जे स्केल होतं ते छोटं स्केल होतं. एकूणच स्वामीजींकडे येणाऱ्या श्रोत्यांची संख्या मला आठवते तशी 1977 साली मी स्वामीजींची प्रवचन ऐकायला जायला लागलो, तर त्यावेळेला स्वामीजींकडे साधारण 60 मंडळी प्रवचनासाठी येत असत. तीही सुरुवातीला माझ्या कल्पनेप्रमाणे 45-50 अशी होती आणि थोड्याच काळात ती 60 या संख्येपर्यंत गेली. स्वामीजींचं राहतं जे घर होतं त्याच्या 10 बाय 10 2 खोल्या होत्या, त्या खोल्या आणि गॅलरी भरत असे. त्यांच्या प्रवचन करत असत त्या खोलीमध्ये साधारण दाटीवाटीने 20-22 लोक बसत असत. आणि शेजारच्या खोलीमध्ये साधारण 30 लोक बसत असत. त्याच्या व्यतिरिक्त थोडी मंडळी गॅलरीत असत. एक 5-7 मंडळी गॅलरीत, म्हणजे जिथून गॅलरीतून स्वामीजी दिसायचे एवढ्या भागात बसलेली असत. मला असं वाटतं की सुनील दादा किंवा शशांक दादा स्वामीजींकडे यायला लागले तेव्हा ही संख्या 81 झाली असावी. इतक्या थोड्या मंडळींमध्ये प्रत्येकाशी स्वामीजींचा संपर्क होता. सगळ्या वयोगटातल्या प्रत्येकाचाच स्वामीजींशी संपर्क होता. वयोगट असा प्रकार तिथे नव्हता. आणि नियमित जाणाऱ्या आणि दुकानात जवळपास सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 2-3 तास असे स्वामीजी जाईल त्याला दुकानच असल्यामुळं जेव्हा ते कामात नसत त्यावेळेला त्यांना भेटता येत असे. त्यामुळे त्यांची उपलब्धता जी होती 81-82 सालापर्यंत तर ती फार मोठ्या प्रमाणात होती. कधी गेलं तर स्वामीजी तिथे बसलेले आहेतच असं असे. त्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा दिवसातून 2 देखील सकाळी आणि संध्याकाळी सुट्टी असेल तेव्हा असे आम्ही जातही असू. या काळामध्ये स्वामीजींचा ज्यांना खूप निकटचा सहवास मिळाला ती सगळी मंडळी परमार्थाच्या भावनेनी अतिशय प्रेरित झाली. सहवास ही एक विशिष्ट गोष्ट आहेच कितीही म्हटलं तरी. इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग आणि सहवास हा सगळ्यांना द्यायचा कसा असा माझ्या पुढे प्रश्न पडला. खरंच अवघड गोष्ट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाशी संपर्क साधणं किंवा कोणी माझ्यापर्यंत येणं हे अवघड होऊन गेलं. जसं 1990 दरम्यान स्वामीजींपर्यंत पोहोचणं फार कठीण होऊन गेलं. नवीन आलेली जी मंडळी होती विशेष करून मग 90-91-92 जी मंडळी आली त्यांना आम्ही जितके स्वामीजींच्या जवळ गेलो तितकं जाता आलं नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम संतसंग फार न मिळाल्याचा परिणाम देखील होतो. संतसंग भरपूर मिळाल्याचा देखील परिणाम होतो. म्हणून ही संकल्पना काढली की जरी मोठ्या कार्यक्रमात आपल्या प्रवचनांमध्ये तुमच्या वयाची मुलं प्रवचन ऐकायला येतात, 16-25 या वयोगटाची मुलं रविवारी सकाळी देखील येतात, प्रवचन ऐकतात, त्या प्रवचनातून जे घ्यायचं ते उत्तम रीतीने ग्रहण करतात, सत्संगाच्या कार्यक्रमाला येतात, पालखीच्या कार्यक्रमाला तुम्ही येता, आपले मोठे उत्सव असतात तेव्हा आता सध्या तुम्हीच कार्यकर्ते असता, एक खुर्ची जर उचलायची झाली तर 4 पळतात. एक पिन लावायची असेल तर एक पिन आणून देतो, एक उघडून देतो, एक लावतो आणि एक बंद करतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर तुमची जी शक्ती आहे ती शक्ती आणि त्या शक्ती करता बाहेरचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये केंद्रातच फक्त आपण येतो असं नाही, केंद्राच्या बाहेर कितीतरी वातावरण आहे. आता ही अशी मुलं मुली जी नुकतीच कॉलेजमध्ये जायला लागली तर कॉलेजमध्ये कॉलेजच्या शेवटी असणाऱ्या ज्युनियर कॉलेज आणि मोठं कॉलेज हे एकत्र भरतं. पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे जी अगदीच पुढे आहेत शेवटच्या वर्षांच्या दरम्यान ती आणि 15-16 वर्षांची मुलं ही एकत्र येतात. 20-16 वर्ष किंवा 21-22 वर्ष ते 15-16 वर्ष अशी. आणि त्यामुळं ती मुलं जर अभ्यास करत नसतील, ती मुलं जर बाहेर फिरत असतील, कोणीतरी रोहित म्हणाला की आमच्या पुढेच शिक्षक शरण येतात. आमच्या वेळेला देखील त्या कॉलेजमध्ये तसंच होतं बरं का. मी एक वर्ष इथं गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शेवटचं एक वर्ष आलो, खेड्यातून आलो, तर माझी अशी कल्पना की खरंच आम्ही ज्यांची पुस्तकं घेऊन तिथं अभ्यास करत होतो असे शिक्षक आम्हाला इथं शिकवायला होते असं लक्षात आलं. इथं असलेल्या शिक्षकांनी लिहिलेली पुस्तकं युनिव्हर्सिटीने अभ्यासक्रम म्हणून लावलेली होती. प्रत्यक्षात मुलं त्यांना नीट मान देत नाहीत, पळवून लावतात, आता तर बसतच नाहीत असं मला कळलं. हे जे बाहेरचं वातावरण आहे, ज्या वातावरणामध्ये तुम्हाला जाणं हे आवश्यक आहे कारण कॉलेजमध्ये जाणं आवश्यक आहे, पण कॉलेजमध्ये जायचं म्हणजे वर्गात जायचं का बाहेर जायचं? कॉलेज सुटेपर्यंत आपलं तेवढ्या कॅम्पसमध्ये फिरायचं आणि घरी यायचं. असं इतर मुलं करत असताना तुमच्यावर तसाच एखादा परिणाम होणं खूप स्वाभाविक आहे, ज्यात अस्वाभाविक काही नाही. स्वाभाविक अशा अंगानी की एकदा शिस्त मोडल्यानंतर मग मौज मजा असतेच आणि त्याचीही एक गोडी आहेच की आपल्या केंद्रात येणाऱ्या एका मुलीला मी असं सांगितलं की तू बसत जा, तू नको असं करूस. कॉमर्स कॉलेजला होती तर ती आणि अजून एखादी मुलगी किंवा असं एक दोन तीन जणच केवळ वर्गात, तर शिक्षक येऊन प्रोफेसर येऊन म्हणत असत या तुमच्या तिघांकरता शिकवायचं, तुम्ही जर गेलात तर मी टीचर्स रूम मध्ये जाऊन बसतो, तुमच्या तिघांकरता मी पाऊण तास कसा काय बोलणार. आता जे वातावरण आहे त्या वातावरणामधून कुठतरी आमच्या आत्ता वयात असलेली मंडळी देखील पूर्वी या वातावरणातून गेलेली आहेत, असं नाहीये की हे आत्ताच निर्माण झालेलं वातावरण आहे. आणि आत्ता जसे तुम्ही असं सर्व असताना तुमच्या अवतीभोवतीची तरुण मंडळी काय आणि कशी वागत असतील तुम्हालाच माहिती आहे जास्त, तसं असताना तुम्ही केंद्रात येता, तुम्ही ध्यानाला येता, तुम्ही सत्संगाला येता, तुम्ही श्रवण करता, शरणागतीचा अभ्यास आपण कसा करतो याच्या संबंधी तुम्ही काही विचार करता, विचार मांडता. आठव्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलेलं आहे हे गीता दर्शनवरून अभ्यास करून तुम्ही समोर ठेवण्याचा प्रयत्न करता, ही गोष्ट देखील असामान्य आहे हे निश्चित आहे. संतांची चरित्र वाचता, गोंदोलेकर महाराज काय म्हणतात, कोणी कशी शरणागती पत्करली, अंबुराव महाराजांनी कशी शरणागती पत्करली उंदीकर महाराजांच्या समोर, याचा विचार करता आपण देखील तसं काही करायला हवं अशा प्रकारची भावना बाळगता, आजचा सगळा कार्यक्रम खूप चांगला झाला. अक्षय, मला असं वाटतं की अशा प्रकारची प्रार्थना आपल्या केंद्रामध्ये प्रथमच झाली. ते कोणतं वाद्य होतं? स्वर, स्वरमंडल. तुमच्यापाशी जे गुण आहेत, जर कोणीही डोळे मिटून हा कार्यक्रम ऐकला, किंवा आता इथं गौतम आलेला आहे, अमेरिकेत जर हा कार्यक्रम ऐकला, तर एखादा मोठा कार्यक्रम केंद्रात चाललेला आहे आणि तो आपण ऐकतो आहोत अशी भावना त्यांची निश्चित निर्माण होईल. इतके शुद्ध विचार या सर्व कार्यक्रमातून व्यक्त केले गेले. ज्या प्रकारे गायत्रीने निवेदन केलं, तुमचा हा जो वयोगट आहे या वयोगटाचा आधीचा जो कार्यक्रम होतो तो खरं म्हणजे या महिन्यात पहिल्या आठवड्यात झाला आणि तेव्हा तुम्ही सगळे आलेले होतात. तुमच्या या सर्वांमधूनच हा कार्यक्रम ठरावा अशी माझी इच्छा आहे आणि ते आता सुरू झालेलं आहे. तसं तुमच्याकडून त्याच्याबद्दल काही इनिशिएटिव्ह घेतला जावा, कधी तो कार्यक्रम सुनील दादा ठरवतात, ठरवतात म्हणजे तुम्हाला एकूण मार्गदर्शन करतात, अशी एक व्यक्ती आपल्या केंद्रातली मार्गदर्शक अथवा सिनियर आपल्या वडिलांच्या वयाचे असे तर कोणी याच्यात आहेतच, पण याचा पुढाकार तुमच्याकडून घेतला जावा आणि तसाही घेतला जातो आहे, मला फार फार बरं वाटतं. या वयातली, या वयात देखील विविध भावनेतून तरुण मुलं जातात. वयवर्ष 15-16 ते 18, 18 ते 20-21, 21-22 ते 25 या प्रत्येक वयोगटामध्ये थोडा थोडा बदल होत असतो. या वयोगटाचं जे वैशिष्ट्य सांगितलं गायत्रीनी ते अतिशय खरं आहे. अतिशय उत्साह, भावना भरलेली, सगळं चांगलं असावं जगात. आताची ही भारतात क्रांती झाली असं आपण ऐकतो पाहतो, तर ज्यांना कुठल्याही व्यवहाराची सवय नाही अशी मंडळी फक्त म्हणत होती की भ्रष्टाचार घडता कामा नये. कोणत्याही व्यवहाराची ज्यांना सवय नाही अशी मंडळी म्हणत होती, कारण तुमचं जीवन तुम्हाला पुढे जगायचंय आणि या अशा देशामध्ये ज्याच्यात अशी कीड लागलेली आहे, बाकी कोणी मोठी मंडळी त्याच्यात कमी होती जर तुम्ही नीट पाहिलं तर. मी एक वाक्य वाचलेलं होतं की युवा कभी बेईमान नाही हो सकता और ईमानदार बुढा ढूंढना मुश्किल है. याचं कारण असं की जीवन वृद्धापकाळापर्यंत इतक्या घटनेमधून जागत की बुढापेतक ईमानदार राहणं मुश्किल है असं म्हटलेलं आहे. पण ही जी भावना आहे या भावनेला फार उत्तम रीतीने जर हाताला धरून आपण चाललो तर प्रॅक्टिकली आपलं जीवन देखील कितीतरी चांगलं होऊ शकेल हे अगदी निश्चित आहे. वेगवेगळ्या भावनातून तुम्ही जाता याचा अर्थ 15-16 व्या वर्षी सगळ्या जीवनाची उत्सुकता भरून राहिलेली असते, आनंद असतो. आपण तितके मोठे झालो नाहीत असं सर्वांना वाटत असतं आपण सोडून आणि मोठ्या मंडळींना, आणि तुम्ही तर मोठे झालेले आहात असं तुम्हाला वाटत असतं, असा एक कालखंड येतो. हल्ली हल्ली तर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे अजून बदल व्हायला सुरुवात झाली की ज्यामुळे तुमचं शिक्षणाकडे लक्ष लागायच्या ऐवजी दुसऱ्या गोष्टी मनात घर करून बसणं हे घडू शकेल अशा गोष्टी लवकरच्या वयात देखील येण्याची शक्यता सध्या निर्माण झाली टीव्हीमुळे. ज्या गोष्टी योग्य वेळेला तुमच्या जीवनात होणार आहेत तर त्याची घाई करणं, त्याच्या संबंधी घाई असणं, आपल्याला योग्य विचार आलेला नसताना आलाय असं वाटून जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यासाठी मनात विचार वागवायला सुरुवात करणं, तारुण्य येत असताना तारुण्य येण्याची प्रक्रिया देखील न झेपण्याचं असं हेच वय आहे, त्याला इलाज नाही. अशा वेळेला जर विवेक नसेल, तुमच्यापाशी तो विवेक राहावा आणि राहील अशी माझी अपेक्षा आहे, कारण तुम्ही इथं श्रवण करता. कितीतरी अशी मंडळी मी पाहिलेली आहेत की अशा प्रकारच्या कोणत्या तरी भावनेनी अभ्यासावरचं लक्ष उडतं, अभ्यास नीट होऊ शकत नाही, जे करायला हवं त्याच्यापेक्षा वेगळ्याच गोष्टी केल्या जातात, वर्ष वाया गेल्यानंतर अथवा कमी मार्क मिळून मग कुठं आपले दरवाजे बंद झाल्यानंतर मग उपाय इलाज काही चालत नाही. या सगळ्यापासून तुम्ही वाचावं असं मला निश्चितपणे वाटतं. तुम्हाला जी परमार्थाच्या बद्दल जिज्ञासा निर्माण झाली, उगीच का तुम्ही इथं आलात असं नाही झालेलं. लहान होतात तेव्हा तुम्ही आई वडिलांबरोबर येत असाल, जी लहानपणापासून मंडळी येत आहेत ती. तरी देखील मी असं निश्चित मानतो की वयाच्या 15-16 वर्षाच्या पुढे आपणहून चालत जेव्हा तुम्ही केंद्रात येता, आई वडिलांचं बोट न धरता, तेव्हा तुम्ही समजून उमजून येता. ही सोपी आणि साधी गोष्ट नाही आणि ही खूप चांगली देखील आहे. तुमच्या ठिकाणी जिज्ञासा, परमार्थाची जिज्ञासा निर्माण निश्चित झाली आणि ज्या प्रकारे आता इथं बोललं गेलं त्यावरून आपण दिवसभर ध्यानाला बसलो नाही याची जाणीव रात्री होऊन ध्यानाला बसणं, आपल्या हातून काहीतरी चुकलंय की काय असं वाटणं, आणि ती गोष्ट सुधारून नेणं. मला असं आठवतं की माझाही या दरम्यानचा काळ असाच गेला. आता रोहितनी सांगितलं तसाच गेला. मी जे सांगतो की अगदीच जर जमलं नाही तर रात्री झोपायच्या आधी तरी आपला हक्काचा वेळ आहे आणि आपण बसलंच पाहिजे, तर तसाच माझा काळ गेला. पंधराव्या वर्षापासून मी ध्यानाला बसायला लागलो अथवा काही ना काहीतरी वाचून जशी सुचेल तशी उपासना करायला लागलो. पण त्याला खऱ्या अर्थाने निश्चिंतता आणि एक योग्य मार्ग हा 19-20 वर्षी मला मिळाला. आणि तेव्हापासून आतापर्यंत सर्वच अंगानी एक नियमितता जीवनामध्ये निश्चितपणे आली. तुम्ही लक्षात घ्या की आपण अविनाशी आहोत. देह खरं म्हणजे विनाशी आहे असं समजत असताना आपण अविनाशी आहोत अशा प्रकारचा विचार ऐकणं आणि त्या विचारामुळे क्रांती जीवनामध्ये घडणं खरंच विचाराला प्रवृत्त होणं की आपल्या ठिकाणी देह मन बुद्धी असताना अजून एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे चैतन्य, शुद्ध अस्तित्व की ज्याच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धी काम करते. आपण सत स्वरूप आहोत अशा प्रकारचा विचार करणं देखील खूप मोठी गोष्ट आहे. पण हा जो विचार आहे हा विचार सद्गुरूंनी शिष्याला ज्या वयात सांगितला त्याच वयात तसे तुम्ही आहात. उद्दालक महामुनींनी आपल्या मुलाला श्वेतकेतूला तो सर्व शिक्षण पूर्ण करून घरी आल्यानंतर, म्हणजे तेव्हा त्याचं वय काय होतं, वयाच्या 8व्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी गुरुगृही आपल्या मुलाला पाठवलं आणि त्या ठिकाणी 8 राहून तो घरी आला. 16 होता श्वेतकेतू. हा 16 वयोगट आहे, 16-25 या वयोगटात तो होता. आणि संस्कार आणि संस्कारामुळे मनबुद्धी तयार होणं ही विलक्षण गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला ज्ञान झालं अशी भावना त्याच्या अंगोपांगात खेळत होती, त्याच्या डोळ्यात दिसत होता, जाणीवेचा भाग त्याच्या डोळ्यात दिसत होता. आपल्याला सद्गुरूंकडून सर्व समजलेलं आहे असा भाव त्याच्या डोळ्यात होता. जो ऋषींना अभिप्रेत नव्हता, त्याच्या वडिलांना अभिप्रेत नव्हता, तो शिकून आला पण नम्र दिसत नव्हता. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला विचारलं श्वेतकेतूला की तू ज्ञान घेऊन आलास पण नम्रतेच्या ऐवजी जरासा ताठर दिसतो आहेस, तर तुला तो अंतिम आदेश तुझ्या सद्गुरूंनी दिला नाही का? तेव्हा देखील बघा अशी अशी गोष्ट होती की उद्दालक महामुनींनी आपल्या मुलाला स्वतः उपदेश करण्यासाठी समर्थ असताना दुसऱ्या ऋषींकडे गुरुगृही पाठवलं. खरं उद्दालक महामुनींचाही आश्रम होताच, तिथेही बाहेरून मुलं येत होतीच, पण वडील आणि गुरु ही भावना पचेल की नाही म्हणून त्यांनी आणि कोणाकडे पाठवलं. ते म्हणाले की असा अंतिम आदेश तुला मिळाला का की एक जाणलं असताना सर्व जाणलं जातं, एक पाहिलं असता सर्व पाहिलं जातं, ज्या एकाचा भोग भोगला असताना सर्व भोगल्यासारखं होतं, जे एक मिळालं असता सर्व मिळाल्यासारखं होतं, असं काही तुला तुझ्या सद्गुरूंनी सांगितलं का? तर शिक्षणामुळं आणि विचारामुळं आत्मविश्वास प्राप्त झालेला पण तरी देखील अहंकाराच्या गंडांनी युक्त असलेला असा श्वेतकेतू आपल्या वडिलांना असं म्हणतो की मला तशा प्रकारचा कोणताही आदेश माझ्या सद्गुरूंनी दिला नाही, कदाचित तो त्यांना माहीत नसेल असं ते म्हणाले, असं तो म्हणाला. तेव्हा ते म्हणाले की त्याकरता तू पात्र नसशील असा विचार तू कसा केला? तू जर पात्र असतास तर तुला हा विचार त्यांनी दिला असता. तुझं पात्र डगमगत असेल, तुझं पात्र स्थिर नसेल म्हणून गुरुंनी तुला अरे सांगितलं नसेल. तेव्हा तो अतिशय नम्रपणाने आपला सगळा विद्येचा अहंकार बाजूला सारून आपल्या वडिलांना शरण गेला आणि वडिलांनी त्याला वडिलांना त्यांनी विनंती केली, प्रार्थना केली की तुम्ही मला आता तशा प्रकारचा उपदेश करा. तेव्हा ते म्हणाले की यदा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्. एक माती जाणली की सगळी मातीची भांडी ही मातीची आहेत असं जसं जाणलं जातं, यदा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेयम्. त्याची नावं वेगवेगळी असतील, कशाला माठ म्हणत असतील, कशाला मडकं म्हणत असतील, कशाला रांजण भरत असतील म्हणत असतील, हे वाचारंभण आहे, सोयीकरता व्यवहाराकरता ठेवलेली विविध नावं आहेत. मृत्तिका इत्येव सत्यम, पण मृत्तिका हे खरं सत्य आहे त्याच्यात असणार. तसं हे श्वेतकेतू सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम. तसं हे विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी एक सत्तत्व भरून राहिलेलं होतं, एकमेवा द्वितीय होतं, म्हणजे एकटंच एक ते होतं, त्याच्या खेरीज दुसरं काही नव्हतं. आत्ता दिसतं तसं विश्व नव्हतं, फक्त सत्तत्व भरून राहिलेलं होतं. श्रद्धस्व सौम्यम, याच्यावर तू विश्वास ठेव. आणि तत्त्वमसी श्वेतकेतो इती, आणि त्या तत्वाचं सगळं जगत बनलं म्हणून तू देखील त्या तत्वाचाच बनलेला आहेस आणि तू तेच आहेस. तत्त्वमसी श्वेतकेतो इती, ते परमतत्व तूच आहेस. अर्थात हे जे सत तत्व आहे, अविनाशी तत्व आहे, ते अविनाशी तत्व हे तुझं स्वरूप आहे असं सद्गुरु शिष्याला म्हणाले. पुढे त्यांनी अनेक वेळेला अजून एकदा मला भगवंतांनी समजावून सांगावं अशी आपल्या वडिलांना प्रार्थना केली. भूय एव मा भगवन विज्ञापितुम, आणि त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांनी सात वेळेला त्याला तशाच प्रकारचा उपदेश केला की तत्त्वमसी श्वेतकेतो इति, तेच तू आहेस. असं हे तेच तू आहेस अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारचा एक तेजस्वी अशा स्वरूपाचा बोध सद्गुरु शिष्याला करून देत असतात. म्हणून असा अविनाशी अशा आत्मतत्वाविषयीचा उपदेश, चैतन्य रूप अशा आत्मतत्वाविषयीचा उपदेश, आनंद स्वरूप अथवा शांती आणि आनंद याच्यात भेद नाही, शांत स्वरूप अशा आत्मतत्वाचा उपदेश मोठ्या श्रद्धापूर्वक स्वीकारणं ही गुप्त गोष्ट समजली जाते, ही गुह्य गोष्ट समजली जाते. 15व्या अध्यायाच्या शेवटी भगवद्गीतेत भगवंतांनी इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम मया नघ असे उद्गार काढले. माझ्याकडून हे गुह्यतम असं शास्त्र सांगितलं गेलं, तशीही अत्यंत गुह्य किंवा अत्यंत गुप्त, अत्यंत गहन अशी गोष्ट आहे की ज्या ज्या तुलनेनी आपलं नेहमीचं जीवन, प्रगट जे जीवन आहे ते मग याच्या तुलनेनी बरंच वरवरचं किंवा उथळ असं राहील. त्या जीवनाबद्दल तुम्ही विचार करता ही सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. ही गोष्ट जेव्हा श्वेतकेतूला वयाच्या 16व्या वर्षी त्याच्या सद्गुरूंनी उपदेश म्हणून सांगितली आणि आता तुमच्या डोळ्यात दिसते की तुम्ही देखील हे कसं समजून घेत आहात अत्यंत जिज्ञासेने, तेव्हा हे वय निश्चित योग्य आहे. हे वय केवळ गाणी म्हणण्यासाठी आणि नाचण्यासाठी निश्चित नाहीये. आणि गायत्री म्हणाली तसं आपल्याला न झेपणारे आयडॉल, आयडॉल या नावाखाली, आदर्श या नावाखाली खरंच नकोत असं ती म्हणाली. ते अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. ही जी गुह्य गोष्ट आहे, ही गुह्य गोष्ट सद्गुरु शिष्याला अतिशय विश्वासाने सांगतात, खूप विश्वासाने सांगतात. जेव्हा समर्थांनी ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको असं समर्थ म्हणाले, तेव्हा किती विश्वासाने बोलले असतील. जो ऐकणारा आहे त्याच्यावर केवढा विश्वास टाकून सांगितलं असेल की हे वर्म या ठिकाणी हे ऐक की तू स्वतःच ब्रह्म स्वरूप आहेस, हा सद्गुरूंनी शिष्यावर टाकलेला विश्वास आहे. आणि ते तितक्याच विश्वासाने ऐकावं देखील लागतं. ही खूप विश्वासाने ऐकण्याची गोष्ट आहे. विश्वास आणि श्रद्धा या दोन शब्दांमध्ये थोडा फरक ही केला जातो किंवा सरसगट हे एकसारखेही वापरले जातात. तरी देखील जी गोष्ट प्रचितीला उघड उघड येते त्याला साधारण विश्वास हा शब्द, आणि जी गोष्ट गुप्त आहे तर त्या गोष्टीला मात्र श्रद्धा हा शब्द जास्त वापरला जातो. त्यामुळे श्रद्धेनी किंवा श्रद्धा आणि विश्वास हे जर समानार्थी मानले तर मग विश्वासाने ऐकण्याची अशी ही गोष्ट आहे. विश्वास किंवा श्रद्धा हे जर एकत्र मानले तर एरवी अतिशय नाजूक भावानी आणि श्रद्धेनी ही गोष्ट स्वीकारण्याची आहे निश्चितपणे. श्रद्धेमध्ये एक चालतं बर का, की श्रद्धेने ऐकत असताना देखील संदेह उठूच नये असं नाही. श्रद्धेने ऐकत असताना देखील आणि श्रद्धापूर्वक ती गोष्ट स्वीकारल्यानंतर देखील ती गोष्ट श्रद्धापूर्वक समजली पण आपल्या अनुभवाची कशी येणार होणार याकरता संदेह निर्माण होणं हे योग्य देखील आहे. त्यासाठी मी काय करायला हवं याचा विचार करणं हे देखील योग्य आहे. अर्जुनांनी जे प्रश्न विचारलेले आहेत भगवद्गीतेमध्ये ते प्रश्न श्रद्धेच्या पायावर पण संदेहाने विचारले. चालतं, संदेह हा गुन्हा नाहीये. किम तद् ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आठवा अध्यायच घेतला ना, या अध्यायाच्या सुरुवातीला जे प्रश्न अर्जुनांनी विचारले, अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात आणि अधियज्ञ तो कोण, आणि प्रयाणकाली देह कसा ठेवला जातो, अशा प्रकारचे प्रश्न विचारले. अध्यात्म विषयाच्या संबंधी श्रद्धा पण या विषयाच्या संबंधी त्याच्यातल्या अंतर्गत गोष्टींच्या संदर्भात थोडे प्रश्न संदेहाने निर्माण झालेले. जसं तुमचं एखादं लेक्चर असतं, शिक्षक शिकवतात आणि म्हणतात कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. तुम्ही श्रद्धापूर्वक जरी ऐकलं तरी एखादा संदेह निर्माण होऊ शकतो आणि मग त्या संदेहाबद्दल ते तुम्हाला सांगूही शकतात. परमार्थामध्ये देखील अशीच घटना घडते पण याच्यापेक्षा कितीतरी तरल पातळीवरून परमार्थामध्ये ही गोष्ट घडत असते. तुम्ही सर्वच, आता मी 16 ते 45 असं म्हणेन आणि खरं म्हणजे सर्व साधकांना हे लागू आहे, की तुम्ही ज्या पद्धतीने ज्या प्रेमाने आताच्या काळात त्याला साहस देखील म्हणता येईल तुम्ही केंद्रामध्ये येता, श्रवण करता, विविध दैवी गुणांचा अभ्यास करण्याचा आणि शरणागती, साक्षीत्व, अंतर्मुखता, स्मरण, प्रेमभाव, कुठेतरी या गोष्टी आपल्या जीवनाला जीवनात याव्यात असं तुम्हाला वाटतं, काही बाही अभ्यास तुमचा घडतो, तुमची साधना जशी जशी सखोल होत जाईल तसं तसं तुम्हाला हे अधिक अधिक उत्तम रीतीने कळत जाईल. आत्ता जो भाव आहे त्या भावात राहिल्यामुळंच, तरुणाईचा जो भाव आहे त्या भावामध्ये राहिल्यामुळंच हे घडू शकेल. या वयाचं जे वैशिष्ट्य आहे म्हणून सगळ्या प्रकारच्या ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. मी तुम्हाला लहान म्हणणारच नाही, तुम्ही लहान नाही, तुम्ही 12-13-14 वर्षांचे होतात तोपर्यंत ठीक होत. सर्व अंगाने परमार्थ विचार घेण्यासाठी तुम्ही योग्य आहात, फक्त तुमचं चित्त कुठेही डायव्हर्ट विचित्र प्रमाणात होऊ देऊ नका एवढं निश्चित. तसं जर झालं तर अडथळा येतो, हा विचार घेण्यासाठी अडथळा निर्माण होतो. जर तशाही प्रकारच्या मगाशी मी म्हटलं तसं सांभाळण्याच्या गोष्टी सांभाळू शकला नाहीत, कारण याच वयामध्ये जे काही शारीरिक बदल होतात त्यामुळं जे काही विचार पुढे धावायला सुरुवात होते त्यामुळं आदर्शाच्या जागी आणि थोडं सैल वर्तन असं होण्याची शक्यता असते. ही जी जिज्ञासा आणि आपलं लहानपण संपल्यानंतर आपण परमार्थ देखील एक प्रयोग म्हणून आयुष्यभर करायचा आहे, तुम्ही कराल याची मला खात्री आहे. तर हा करत असताना ही जी आत्ताची या क्षणाची तडफ आहे, ही तडफ विसरू नका. ही तडफ कोणत्या ना कोणत्या तरी एका भूमिकेमध्ये गेल्यावर विसरलेली मंडळी अवतीभोवती दिसतात, आपले सहकारी. जसं युधिष्ठिर स्वर्गामध्ये जात असताना एक एक बंधू देखील गळून पडले, शेवटी द्रौपदी आणि युधिष्ठिर आणि एक कुत्रा, तर द्रौपदीही गळून पडली, असं काही एक गोष्ट आहे. तसं पुढच्या याच्यात म्हणजे 21-22-23 वर्षी नोकरी लागल्यानंतर गळून पडण्याची शक्यता असते, कारण एक नवीन तणाव जीवनामध्ये येतो, सवय नसलेली गोष्ट जीवनामध्ये येते. ते झाल्यानंतर देखील, ते पचवल्यानंतर देखील, मग पुढच्या वयोगटामध्ये विवाह वगैरे झाल्यानंतर गळण्याची शक्यता असते किंवा त्याची धार बोथट होण्याची शक्यता असते. ही जर बोथट होऊ दिली नाही तर तुमच्या जीवनात विलक्षण परिणाम होणार आहे. मुलं झाल्यानंतर होऊ शकतं, आता केवळ तुमच्या वयोगटाकरता बोलत नाहीये. या सर्व अवस्थांमधून आम्ही गेलो. पैसे पुरत नाहीत अशी कधीतरी वेळ येते एखाद्याच्या आयुष्यात. मी स्वामीजींना विचारलं तर बारामतीला एक ऑफिसर व्हायचं नाही, कुठं एका ठिकाणी जाऊन थांबायचं, पुणे तर सोडायचं नाही, पण मध्ये एक असं वाटायला लागलं की आपलं नीट भागत नाहीये. तर अशी एक पोस्ट होती आमच्या ऑफिसच्या भाषेत, स्पेशल असिस्टंट म्हणतात त्याला, बारामतीला. मी जाऊ का? गेल्यानंतर थोड्याशा काळानंतर परत इकडे येऊ शकेन मी, 1-2-4 वर्षानंतर. तसं मी माझ्या आयुष्यात आलेला हा कमकुवतपणाच तुम्हाला सांगतो. मला वाटून गेलं, मी गेलो नाही. मी स्वामीजींना विचारलं की मी काय करू. स्वामीजी म्हणाले, जसं भागेल तसं पण इथंच राहा, असं म्हणाले. कोणत्या एवढं सगळं तुम्हाला सांगत असताना मी माझ्या बद्दल अशा करता सांगतोय की मी काही असामान्य आहे असं समजू नका. पण याच वेळेला कुठेतरी स्वामीजींनी मला आधार दिला, टेकू दिला. ही भावना अशाच प्रकारे जी आता श्रीपाद, रोहित, ईश्वरी भजन सांगताना सायली आणि प्रार्थना म्हणताना अक्षयजी आणि सूत्र संचालन करताना गायत्रीजी, हे सर्व मी प्रातिनिधिक समजतो. या सगळ्या व्यक्ती तुम्हीच होतात. कोणीतरी एकानी हे करायला पाहिजे म्हणून ही तुम्ही गमावता कामानं एवढं आत्ता ठरवा. काही याच्यापेक्षा मोठं काही आत्ता ठरवू नका. जे चाललेलं आहे ते आपल्याला तसंच चालू ठेवायचंय एवढ्या एका गोष्टीने. हा अखंड नंदा दीप जळणार सतत जळणार, हा असाच तेवत जगती निज प्रकाश नित देणार, असं जर ठरवलं तर तसं घडू शकतं. मग हे जे आता सगळे विचार तुम्ही व्यक्त झाले, मी म्हटलं डोळे मिटून बसलो तर आपला मोठा एखादा उत्सव आहे त्याच्यापेक्षा काही कमी कार्यक्रम झाला नाही आता झालेला, तर तो तुमच्या सातत्याने, तुमच्या साधनेनी, तुमच्या जीवनातच सार्थपणाने उतरेल आणि तसा उतरावा अशी तुमची इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे. त्याकरताच आपण ही केंद्र चालू केलेली आहेत. तसं तुमच्या जीवनामध्ये स्वामीजींच्या कृपेनी घडावं आणि तुमच्या निश्चयाने तुम्ही ते घडवावं, त्याच्याकरता स्वामीजींचे आशीर्वाद तुमच्या सर्वांकरता मी मागतो. हरि ओम तत्सत. हरि हरि स्वामी. चालत परत परत आहो.
आता आपल्या कार्यक्रमाची सांगता प्रसादानाने होईल. सद्भक्त अनिकेत कराडकर प्रसादान सादर करेल. आपण मनोमन म्हणूया. अनिकेत ट्रिनिटी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे.
आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेचे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवे जी तेथ मणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दा साओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मिया बोविया फुले मोकळी अर्पिली आंघ्री युगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सर्वसंतन की जय 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 रघु।